नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां प्रादेशिक खबरो देता. म्हालाविशीं वा तरेकवार सेवांविशीं गिरायकांक कागाळ नोंद करपा खातीरच्या हॅल्पलायनीचो आयज शुभारंभ जाता. नागरी पुरवण खात्याचे मंत्री रवी नायक हांच्या हस्तुकीं हॅल्पलायनीचो शुभारंभ जातलो अशी माहिती नागरी पुरवण खात्याचे संचालक जयंत तारी हांणी दिली. राष्ट्रीय गिरायक हक्क दिसा निमतान आयज पणजेंत कार्यावळ जातली. सकाळी 10:30 जावपी हे कार्यावळीत राजगिरायक हॅल्पलायनीचो शुभारंभ जातलो. खात्याचे सचिव संजीत रॉड्रिक्स हे खाशेले सोयरे म्हूण हाजीर आसतले. राजगिरायक आयोगान कांय इतिहासीक निवाडे दिल्यात. ह्या निवाड्यांचो आस्पाव आशिल्ल्या नियतकालिकाचे विमोचन जातले. गिरायकाचे हक्क, जापसालदारी आनी कायदो हे विशयाचेर डायरेक्ट सेलिंग टुडेचे संपादक राहुल सुदन हांचे भाषण जातले. बरेच खेपो एक्सपायरी डेट जाल्या उपरांताचो म्हाल गिरायकांक दुकानांतल्यान खरेदी करचो पडटा हे विशीं हॅल्पलायनीवरवीं कागाळ करप आतां शक्य जातले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज व्हिडिओ परिशदेवरवीं देशांतल्या वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी नव्यान भरती जाल्ल्या 71,000 परस चड तरणाट्यांक नेमणूक पत्रां भेटयतले. देशांत 45 सुवातांनी हो रोजगार मेळावो घडोवन हाडटले. रोजगार निर्मणेक प्राधान्य दिवपाच्या प्रधानमंत्र्यांच्या बांदिलकायेच्या दिकेन रोजगार मेळावो हे एक पावल आसा. हो उपक्रम तरणाट्यांक राष्ट्र निर्माणा वांगडा आत्मनिर्भर जावपाची संद उपलब्ध करून दितलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज नवी दिल्लीत जावपी नातलाच्या उत्सवाक हाजीर रावपाचे आसात. ही कार्यावळ भारताच्या कॅथलिक बिशप परिषदेन घडोवन हाडटा. प्रधानमंत्री क्रिस्तांव समाजातल्या मुखेल फुडाऱ्यांकडेन संवाद साधतले. देशातल्या कॅथलिक इगर्जेच्या मुखेल कार्यावळीक प्रधानमंत्री हाजीर रावपाची ही पहिलीच खेप आसा. शालेय जीण ही फकत पुस्तकांच्या गिन्यानाचेर आधारित नासता, जाल्यार भुरग्यांच्या वट्ट विकासा खातीर बुद्धीक चालना दिवपी वेगवेगळ्या तरेच्या उपक्रमांचेर आदारिल्ली आसता. आयचे विज्ञान, कला आणि हस्तकला प्रदर्शन भुरग्यांच्या सृजनशीलतायेचे आणि कष्टाचे बरे दर्शन घडयता असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक हांणी सांगले. जुव्या विद्याभारती गोवा कडेन जोडून आशिल्ल्या सरस्वती हायस्कुलात घडोवन हाडिल्ल्या विज्ञान, कला आणि हस्तकला प्रदर्शनाच्या कार्यावळीत मंत्री श्रीपाद नायक उलयताले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी 2047 मेरेन विकसित भारताचो संकल्प केला आणि तो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचेर हो दृढ संकल्प केला. फुडली 23 वर्सां तुमचे कडेन आसात. विकसित भारत करपा खातीर विद्यार्थ्यांच्या योगदानाची भोव गरज आसा अशे ताणी मुखार म्हळां. गोंय पर्यटन उदरगत महामंडळ GTDC आणि पर्यटन खाते हांच्या जोडपालवान कुळ्या दूधसागर घसघशा लागसार 25 डिसेंबराक दूधसागर फेस्ताविस्ता ही एका दिसाची कार्यावळ मनयतले अशी माहिती GTDCचे अध्यक्ष गणेश गावकार हांणी दिली. पणजे पर्यटन भवनात घडोवन हाडिल्ल्या पत्रकार परिषदेत गणेश गावकार उलयताले. ह्या वेळार उलयतना गावकार हांणी सांगले, गोंयातल्या गांवगिऱ्या वाठाराक उजवाडाक हाडून पर्यटकांक एक नवो अणभव दिवपाच्या हेतान ही फेस्ताविस्ता कार्यावळ घडोवन हाडटले. सुरबूस मनरिजवणाच्यो कार्यावळी, उत्कृश्ट अशें संस्कृतीक नृत्य प्रदर्शन, थळावे कलाकृती आशिल्ले स्टॉल आनी जेवणाचे स्टॉल दूधसागर फेस्ताविस्तात खाशेले आकर्षण आसतले. ही कार्यावळ गोंयची गिरेस्त सांस्कृतीक दायज आनी सैमाचेर उजवाड घालून दर्या पलतडी पर्यटनाक चालना दितले. हे कार्यावळीक लागून थळाव्यांक दीर्घकाळा खातीर फायदो जावन सैमीक स्रोतांचे जतन जातले. गोंय माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शिक्षण मंडळान 12वेच्या परिक्षेचे निमणे वेळापत्रक जाहीर केला. ही परिक्षा 10 फेब्रुवारी ते 1 मार्च 2025 मजगती जातली. हे परिक्षे संदर्भातले सगळे नेम आणि अटी मंडळान आपल्या संकेतथळाचेर जाहीर केल्यात. परिक्षा दर दिसा सकाळी 9:30 सुरू जातली. परिक्षा सुरू जावचे अर्धवर आधी विद्यार्थ्यांनी केंद्राचेर पावूंक जाय अशें शालांत मंडळान कळीत केला. 10 फेब्रुवारीक इंग्लीश विशयान सुरू जावपी 12वेची परिक्षा 1 मार्चाक सहकार विशयाच्या परिक्षे उपरांत सोंपतली. मजगती वेवसायीक फाट्याची परिक्षा 11 ते 24 फेब्रुवारी मेरेन जातली अशें शालांत मंडळान जारी केल्ल्या परिपत्रकांत म्हळां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.